नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं 18,530 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतील. त्यासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची आज एकमतानं निवड झाली. येत्या 1 ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यात हे साहित्य संमेलन होणार आहे. आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज हांगझोऊ इथं भारत आणि चीन यांचा सामना होत आहे. या स्पर्धेचा विजेता संघ पुढच्या वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला. चीनच्या लियांग वविकिंग आणि वँग चँग या जोडीनं त्यांच्यावर 19-21, 21-14, 21-17 अशी मात केली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.